नगाड़े संग ढोल बाजे रामलीला मूवी से सुपर एनर्जेटिक ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो जसं की तुम्हाला माहिती आहे सॅटरडे स्पेशल मध्ये आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत फेमस कलाकार जे आपल्याला नेहमीच हसवतात असे भारत गणेशपुरे सर। सो भारत सर, लग्न म्हटलं की आपल्या इथे परंपराच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये उखाणा घेण्याची। तर मला माहिती आहे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे घेतलेले असतील, पण त्यातला एक उखाणा कुठला घ्याल आता तुम्ही?
काय उखाणा मी नाही घातलं, की मी असं ठरवून नाही घेतलं, प्रत्येक वेळेस काय काय वेळेवर काहीतरी जोडत होत काय आता तुझ्या तरी काय घ्यायचं उखाणा सगळं पूर्ण आहे, सगळं इच्छा पूर्ण व्हावी अशी आहे मनीषा, सगळी इच्छा पूर्ण व्हावी अशी आहे मनीषा, अर्थ नाव घेतो समोर आहे आकांक्षा।
वा 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 मस्त मस्त। बर आता म्हणजे तुम्ही सगळ्या आपल्या लोकांना हसवता चला हवाई उद्या या कार्यक्रमातून, पण कसं आहे ना की सुखी संसाराचा एक मंत्र काय सांगाल आपल्या सगळ्या औरंगाबादकरांना सगळ्या नवऱ्यांना? खर तर
नवऱ्यांना माझा नेहमी सांगत असतो तो फार सुखी म्हणजे अतिशय सुखी संसाराचा मंत्र आहे माझ्याकडे, तो म्हणजे असा आहे की बायकोशी बोला, बायकोला तुम्ही मूर्ख समजू नका, कारण कसं आहे की बायको जी तुम्हाला ओळखते तेवढं कोणीच नाही ओळखत, म्हणजे बायको तुम्हाला इतकं ओळखते की तुम्ही साधारण 1000-2000 किलोमीटर जरी असले आणि फोनवर तुम्ही नुसतं हॅलो जरी बोलले तरी बायको समजून घेते की साधारण किती पेज तुम्ही लावून आहात ते। असं आहे।
सो भारत गणेशपुरे सरांबरोबरच्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत आणि सुखी संसाराचा मंत्र आणखी सुद्धा पुढे आहे, आता काय आहे तो कळणार आहे तुम्हाला सुपरहिट ट्रॅक्स नंतर। 93.5 रेड एफ एम बजाते रहो।